आकाशवाणी पुणे पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरातील 65 लाख ग्रामीण नागरिकांना मालमत्ता पत्रकाचं पंतप्रधानांच्या हस्ते वितरण. राजे एडवर्ड स्मृती रुग्णालयाचं शताब्दी वर्षात पदार्पण. 10वी 12वी प्रवेशपत्रावरील जाती प्रवर्ग काढला. पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर. राज्यातील गड किल्ल्यांवरील अतिक्रमण 31 मेपर्यंत काढण्याचं नियोजन. आणि खो खो विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय पुरुष महिला संघ अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. स्वामित्व योजनेद्वारे देशातील जनतेच्या उत्पन्नात वाढ होत असून कायदेशीर सनदेच्या आधारे बँकेतून कर्जाद्वारे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना मदत होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्रालयामार्फत दूरस्थ पद्धतीनं स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वितरणाचा आरंभ करताना ते बोलत होते. या कार्यक्रमात मुंबईतून राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यातील लाभार्थी उपस्थित होते. देशातील गरिबी कमी करायची असेल तर प्रत्येक नागरिकाजवळ मालमत्तेचे अधिकार असणं गरजेचं आहे असं सांगून मोदी म्हणाले की 2014 पासून आम्ही ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून नागरिकांना मालमत्ता पत्रक वितरित करीत आहोत. 98% भूमी अभिलेखाचं संगणकीकरण करण्यात आलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यातील सुमारे 60 लाखांहून अधिक कुटुंबांना या योजनेचा थेट फायदा होईल. ही योजना केवळ शासकीय उपक्रमापुरती मर्यादित नसून आर्थिक सक्षमीकरणाची मोठी संधी ठरेल असं त्यांनी सांगितलं. राज्याच्या विविध जिल्ह्यातील लाभार्थी या दूरस्थ कार्यक्रमात सहभागी झाल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे. सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या दृष्टीनं मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबईतील एकात्मिक तिकीट सेवा प्रणालीवर चर्चा करताना ते बोलत होते. या उपक्रमामुळे प्रवाशांना केवळ 300 ते 500 मीटर चालून सार्वजनिक वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की मुंबईत सध्या 3500 लोकल सेवा कार्यरत आहेत. येत्या काळात आणखी 300 लोकल सेवा सुरू करण्यासाठी 17107 कोटी रुपयांची गुंतवणूक रेल्वेकडून करण्यात येणार आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेनसाठी देशातील पहिल्याच समुद्राखालून जाणाऱ्या ठाण्याच्या शिळफाटा घणसोली दरम्यान 7 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचं काम जवळपास पूर्णत्वास येत आहे. या कामाची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पाहणी केली. हे काम अतिशय प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी नंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. राजे एडवर्ड स्मृती रुग्णालय ही मुंबईच्या सामाजिक जीवनातील महत्वाची सामाजिक संस्था असल्याचं गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल काढले. सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय शताब्दी वर्ष शुभारंभ कार्यक्रमात ते काल बोलत होते. संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी 21 मजली इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं आहे अशी माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमाला डॉक्टर्स, प्राध्यापक तसंच विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आयोजित इयत्ता 12वी परीक्षा प्रवेशपत्रावरील जातीचा प्रवर्ग काढून टाकण्याचा निर्णय राज्य मंडळानं घेतला आहे. याबाबत विविध स्तरात नाराजी व्यक्त केल्यानंतर मंडळानं हा निर्णय घेतला असून दिलगिरीही व्यक्त केली आहे. नवीन प्रवेशपत्र 23 जानेवारीपासून उपलब्ध होतील. इयत्ता 10वीच्या प्रवेशपत्रातही हा बदल करण्यात येणार असून त्याची प्रवेशपत्र उद्या दुपारी 3 वाजल्यापासून संबंधित शाळांना उपलब्ध होतील. राज्यभरातील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहर जिल्हा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमात देशवासियांसोबत आपले विचार मांडतील. मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 118वा भाग असेल. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातल्या गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि नव्याने अतिक्रमण होऊ नयेत याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल बातमीदारांना दिली. 31 मे पर्यंत या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
राज्य सरकारने निर्णय घेतलाय की सगळ्या गडकिल्ल्यांच्या संरक्षण जतन याची जबाबदारी आपली आहे, आणि म्हणून त्या त्या जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती करण्याचा निर्णय घेतलाय. नंबर एक. नंबर दोन, या समितीने सर्व केंद्र संरक्षित, राज्य संरक्षित, असंरक्षित 410 या गडकिल्ल्यांवरचं अतिक्रमण पूर्णपणे निष्कासित करायचं आहे, काढायचं आहे. नंबर तीन, 31 जानेवारीपर्यंत शासन निर्णयानुसार प्रत्येक गडकिल्ल्याचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी आणि त्यांच्या समितीने त्या अतिक्रमणासंदर्भातील अहवाल राज्य सरकारकडे द्यायचा आहे. नंबर चार, 1 फेब्रुवारी ते 31 मे धडक अतिक्रमण निर्मूलनाचा काढण्याचा कार्यक्रम करायचा आहे कालबद्ध पद्धतीने, आणि 410 असलेले गडकिल्ले पूर्णपणे जतन, संरक्षित आणि अतिक्रमण विरहित करायचे असा 31 मे पर्यंतचा कार्यक्रम आणि निर्णय सरकारने घेतलाय. आणि 6वा मुद्दा, पुन्हा अतिक्रमण होऊच नये याची दक्षता घेण्याचे निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घ्यायचे आहेत.
मराठा मंडळाच्या कार्यात तरुण तरुणींनी यायला हवं. तरुणांनी स्पर्धा परीक्षा तसंच संरक्षण खात्यात परीक्षा देऊन पुढे गेलं पाहिजे. म्हणूनच मुंबईत मराठा भवन उभारण्यात येणार आहे असं अखिल मराठा फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश सुर्वे यांनी काल रत्नागिरी इथं सांगितलं. अखिल मराठा फेडरेशनच्या 3र्या महासंमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. आपण नोकरी देणारे व्हायला हवं. आपण सर्वांनी कोणाच्या विरोधात नव्हे तर राष्ट्राच्या प्रगतीसाठी एकत्र येऊया असं आवाहन त्यांनी केलं. देशातल्या मराठा मंडळांचे प्रतिनिधी या संमेलनाला आले असून महाराष्ट्रातली 75 मराठा मंडळं महासंमेलनात सहभागी झाली आहेत असं त्यांनी सांगितलं. या संमेलनात खासदार नारायण राणे यांना द ग्रेट मराठा पुरस्कार, ज्येष्ठ इतिहासकार डॉ जयसिंगराव पवार यांना अखिल मराठा समाजरत्न पुरस्कार, अणुशास्त्रज्ञ डॉ सुरेश हावरे यांना अखिल मराठा समाजभूषण पुरस्कार, तर आधुनिक इंजिनिअरिंग विषयातले तज्ज्ञ उमेश भुजबळराव यांना अखिल मराठा समाजगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. देशातील पत्रकारितेमध्ये महाराष्ट्रातील पत्रकारितेचं वेगळं महत्व आहे. इथली पत्रकारिता आजही मूल्यांची जपणूक करताना दिसते असे गौरवोद्गार जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी काल काढले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत समिती सदस्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. राज्य समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं वाढतं प्रमाण चिंताजनक असल्याचा इशारा हवामान शास्त्रज्ञांनी दिला असल्यानं जीवसृष्टी वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचं आवाहन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी काल सोलापूर इथं केलं. पत्रकार दिनानिमित्त उत्तर सोलापूर तालुक्यातील गुणीजनांना पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमात पटेल बोलत होते. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद बीडद्वारा आयोजित बीड जिल्हास्तरीय सरस विक्री आणि प्रदर्शनाच्या 3र्या दिवशी नागरिक आणि महिलांच्या प्रचंड प्रतिसादामुळे उमेद गटातील महिलांनी बनवलेल्या विविध पदार्थांची सुमारे 1 लाख रुपयांची विक्री झाली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील 6 आरोपींना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नेहरू युवा केंद्र, केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील 50 आदिवासी युवकांची तुकडी केरळ राज्यातील कोचीन इथं होणाऱ्या आदिवासी युवा आदानप्रदान कार्यक्रमासाठी काल रवाना झाली. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, अहेरी आणि भामरागड या 3 दुर्गम आणि आदिवासी बहुल तालुक्यांमधील 450 आदिवासी युवक भारतातील 9 वेगवेगळ्या शहरांना भेट देणार आहेत. आदिवासी तरुणांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे. खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघानं काल नवी दिल्लीत दक्षिण आफ्रिकेला 62-42 गुणांनी हरवून अंतिम फेरी गाठली. आता विजेतेपदासाठी त्यांचा सामना नेपाळसोबत होईल. तत्पूर्वी भारतीय महिला संघानं विजयी घोडदौड सुरु ठेवत दक्षिण आफ्रिकेला 66-16 अशा फरकानं पराभूत केलं. आता भारतीय महिला संघ देखील अंतिम फेरीत नेपाळसोबत लढणार आहे. हवामान. राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडा राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरातील 65 लाख ग्रामीण नागरिकांना मालमत्ता पत्रकाचं पंतप्रधानांच्या हस्ते वितरण. राजे एडवर्ड स्मृती रुग्णालयाचं शताब्दी वर्षात पदार्पण. 10वी 12वी प्रवेशपत्रावरील जातीप्रवर्ग काढला. पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर. राज्यातील गड किल्ल्यांवरील अतिक्रमण 31 मे पर्यंत काढण्याचं नियोजन. आणि खो खो विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय पुरुष महिला संघ अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.